93.5 रेड एफएम वर 8:20 ची वेळ झाली आहे. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये अवती भवती आजूबाजूला बऱ्याचशा गोष्टी घटना घडामोडी घडतात आणि काही गोष्टी ज्या खरंच प्रचंड खटकतायत. एक फोटो आज सकाळी सकाळी पाहायला मिळाला नाशिक पुणा रोडवर द्वारका ते पौर्णिमा स्टॉप या दरम्यान जो दुभाजक आहे डिवायडर रोड डिवायडर. आता रोड डिवायडर का बरा असतो? इकडली लोक तिकडे येऊ नये, तिकडली लोक इकडे येऊ नये, गाड्यांनी शिस्तीत चालावं म्हणून. आणि लोकांना ज्यांना रोड क्रॉस करायचा आहे त्यांच्यासाठी एक मिडवे ठेवला जातो की बाबा रे हा हा स्पॉट आहे इथून तुम्ही क्रॉस करा, उगाच हा डिवायडर लांघून काही गोष्टी करू नका. काय आपण नाशकात राहणारी माणसं आहोत त्यामुळे सीमारेषा किंवा लक्ष्मण रेषा लांघल्यानंतर किती मोठी संकटं येतात याची जाणीव आपल्याला जास्त आहे इतरांपेक्षा जगभरात, पण आपण ती जाणीव पाळत नाही. काय या नाशिक पुणा रोडवरच्या डिवायडरच्या वरून इकडून तिकडे उड्या मारून रोड क्रॉस करणं भर ट्रॅफिकमध्ये हे सगळं चाललेलं असतं. बरं हे फक्त नाशिक पुणा रोडवरच्याच डिवायडर सोबत घडतं का? अजिबात नाही, सगळीकडे. गंगापूर रोड म्हणू नका, कॉलेज रोड म्हणू नका, इंदिरानगर, नाशिक रोड, प्रत्येक ठिकाण नाशिकचं पंचवटी जिथं जिथं डिवायडर आहेत. आणि काही डिवायडर असे आहेत जे उंच आहेत, नाही का? काही तुम्ही नुसता एक पाय फरलांग एक टांग टाकून ओलांडू शकतात, पण काही असे नाही आहेत, काही उंच आहेत. ते उंचवरून सुद्धा लोक उड्या वगैरे मारून कसरती करून फिटनेस जर आपल्याला ठेवायचा आहे ना, जॉगिंग पार्क्स आहेत, जिम्स आहेत, स्विमिंग पूल्स आहेत, सायकलिंग आहे, सायकलिंग वगैरे करून या गोष्टी करून फिटनेस टिकवा. उगाच डिवायडर ओलांडून फिटनेस टिकवण्यात काही अर्थ नाही आहे. पडला धडला लागेल, पल्याड गाड्या असतील, गाडीवाल्यांना त्रास, ऍक्सिडेंट झाला, चुकीची एखादी घटना घडली, आणखीन मोठा त्रास. हे त्रास ओढवून घेणं, त्यांना निमंत्रण देणं, येईन ना असं म्हणणं थोडंसं चुकीचं आहे, नाही का? सुपरच 93.5 रेड एफ एम बजाते रहो.